नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशभरातल्या 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत उच्च दर्जाच्या केरोसिनचं वितरण करण्याची परवानगी सरकारनं दिली आहे. युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन तुटवड्यावर काही प्रमाणात तोडगा काढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सरकारनं राजपत्राद्वारे काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं अधिसूचना जारी केली असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल असून 9 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील. वरिष्ठ नक्षली नेता सी नारायण राव याच्यासह 9 नक्षलींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. आंध्र प्रदेशाच्या पोलीस महासंचालकांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. भारताच्या शीतल देवीला 2025 या वर्षाचा पॅरा आर्चर ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तिरंदाजीत 2025 अव्वल दर्जाची कामगिरी करणाऱ्या तिरंदाजांना जागतिक तिरंदाजी एक्झिक्युटिव्ह बोर्डनं पुरस्कार जाहीर केले. यामध्ये जम्मू काश्मीरच्या शीतल देवीचा समावेश आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1635 अंकांची घसरण झाली आणि तो 71947 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 488 अंकांची घसरण नोंदवत 22331 अंकांवर बंद झाला. राज्यात येत्या 5 दिवसात पाऊस आणि वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, जळगाव, सोलापूर, अहिल्यानगर हे जिल्हे तसंच मराठवाड्याला वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट विभागानं दिला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.